93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये आज वाजून 54 मिनिटं झाले. तर रुद्र आहे तुमच्या सोबत आणि कचरा शहरामध्ये घाण कमी करण्यासाठी एक फार उत्कृष्ट पाऊल उचललं जात आहे महानगरपालिकेद्वारा. कचरा वेचक आता घरोघरी जाऊन कचरा गोळा करतील, त्याचं संकलन करतील. शहरातल्या कचरा वेचक ज्या महिला आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणून महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनात सहभागी करून घेण्याबाबत प्रशासनाकडून आता पावलं उचलली जात आहेत. खत प्रकल्पासाठी कचरा करण्यासाठी या महिला जातात आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. बुधवारी एक प्रचंड करुण आणि अंगावर शहारा आणेल इतकी वाईट घटना घडली. बोलूया त्या घटनेबद्दल. पण ह्या घटनेनंतर ह्या महिलांच्या जीवाला धोका राहू नये, पोचू नये म्हणून खत प्रकल्पासाठी कचरा गोळा करण्याऐवजी आता त्या घरोघरी जाणार आणि ओला आणि सुका कचरा अशा कचऱ्याचं संकलन करणार. खऱ्या अर्थानं एक चांगलं पाऊल आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. दोनही दृष्टीनं हा जो प्रयास केला जातोय हा खरंच कृत्य आहे. बुधवारी घडलेल्या त्या करुण घटनेबद्दल बोलूयात, थोडा सुद्धा बोलूयात. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर स्टे ट्यून्ड.